संवत 16 जून 2003 श्री राम
अहंकारो बुद्धि ही अव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकंच पंच च इंद्रिय गोचरः इच्छा द्वेष सुखम दुखम संघात चेतना धृति ही एतत् क्षेत्रम समासेन सविकार मुदाहृतम 13व्या अध्यायातला 5वा आणि 6वा श्लोक या 2 श्लोकांवर ज्ञानेश्वर महाराजांनी एकत्रित असं निरूपण केलेलं आहे. आपण मागच्या वेळेला पाहिलं की क्षेत्राच्या संबंधामध्ये शास्त्रांच्या एकूण विचार परंपरेत किती मतभिन्नता आहे. कालवादी असं म्हणतात की हे काळाच्या मालकीचं आहे. संकल्पवादी असं म्हणतात की प्रथम संकल्प निर्माण झाला म्हणून हे निर्माण झालं. तर कोणी असं म्हणतात की हे कोणामुळे निर्माण झालं असं काही नाही, हे सगळं तसंच निर्माण झालं, याला कोणाचीही सत्ता नाही. तर कोणी असं म्हणतात की इथं प्राण हे प्रधान आहेत, तर कोणी म्हणतं की जीव हे प्रधान आहे. हे बहु उखी विखी ऋषी केली नैमिषी पुराणे ये विषयी मतपत्रिका अतिशय उखी विखी म्हणजे वाद विवाद या क्षेत्राच्या संबंधी झाला. ऋषींमध्ये अनेक प्रकारचे मतप्रवाह निर्माण झाले आणि पुराणांनी यांच्याविषयी आपली स्वतःची मतपत्रिका प्रसिद्ध केली, आपला स्वतःचा अभिप्राय देखील दिला. अनुष्टुभादी छंदे प्रबंधी जे विविधे ते पत्रावलंबन मध्ये अजूनही करीती आणि वेगळ्या वेगळ्या छंदांमध्ये याच्या संबंधी अनेक प्रकारांनी सांगितलं गेलं आणि जे सांगितलं गेलं तर ते संपलं असं नव्हे तर त्याच्या संबंधीचा मतप्रवाह अत्यंत मदानी म्हणजे अभिमानानी अजून चाललेला आहे. वेदींचे बृहत साम सूत्र जे देखणेपणे पवित्र तरी तयाही हे क्षेत्र नेणवेची आणिक आणिकी ही बहुती महाकवी हेतू म्हणती यया लागी मती वेचिलिया अनेक अनेक देखील अनेकांनी त्याच्यामध्ये अनेक महाकवी देखील होऊन गेले याच्यासाठी आपली बुद्धी खर्च केली. तरी ऐसे हे एवढे की अमुकेयाचेची पुढे हे कोणाही वर पडे होयची ना. पण यांच्या एकूण विवरणातून अमुकच एक मत खरं अशा प्रकारचा उलगडा मात्र झाला नाही. आता यावरी जैसे क्षेत्र हे असे तुझं सांगो तैसे साध्यम तुगा. क्षेत्र कसं निर्माण झालं, त्याची कारण परंपरा काय, कार्य कारण भाव काय, याच्या संबंधी जर सांगू गेलं तर अनेक वाद आणि विवाद सांगायला लागतात आणि ते वादविवाद सांगून झाले. एवढं सगळं होऊन देखील हे क्षेत्र कसं निर्माण झालं, कोणाच्या मालकीचं आहे, याच्या संबंधी उलगडा खऱ्या अर्थाने होऊ शकत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण आता हे असो, हा विषय आता असू देत. जर उलगडाच होत नसेल तर त्याच्या संबंधी किती चर्चा करणार. पण हे क्षेत्र नेमकं कशा कशाचं बनलेलं आहे हे आता तुला साध्यंत सांगतो असं म्हणून पुढच्या श्लोकाची सुरुवात झाली. महाभूतानी पंच महाभूतांचं हे बनलेलं आहे. महाभूतानी अहंकारो अहंकार बुद्धि ही तसच अहंकाराच्या बरोबरीने बुद्धि अव्यक्तम एवच त्या बुद्धीचं अधिष्ठान ज्या अव्यक्तामध्ये आहे ते अव्यक्त इंद्रिय आणि दशैकंच पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आणि एक मन दशैक म्हणजे अकरा अकरा इंद्रिय पंच च इंद्रिय गोचरहा तसंच ज्ञानेंद्रियांचे पाच विषय आणि कर्मेंद्रियांचे पाच विषय अशा प्रकारे त्यात इंद्रियांचे विषय इच्छा द्वेष सुखम दुःखम इच्छा द्वेष सुख आणि दुःख संघात या सर्वांचा संघात या सर्व पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय अहंकार बुद्धी अव्यक्त दहा इंद्रिय त्यांचे त्यांचे विषय इच्छा द्वेष सुख आणि दुःख या सर्वांचा समुदाय संघात चेतना हा संघात आहे आणि त्या संघातामध्ये चेतना देखील आहे ते चैतन्य आणि धृती धैर्य एतत् क्षेत्रम समासेन सविकारम उदाहृतम विकारवान झालेलं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र एतत् अशा प्रकारचं आहे त्याबद्दल समासेन थोडक्यात तुला सांगतो पाच महाभूत म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंच महाभूतांपासून सर्व जगत निर्माण झालेलं आहे सर्व क्षेत्रांमध्ये ही पंच महाभूत आहेत आपल्याही क्षेत्रामध्ये आपल्याही देहामध्ये ही पंच महाभूत आहेत जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच पिंडामध्ये आहे त्यामुळे ब्रह्मांड जसं पंच महाभूतांचं झालेलं आहे तसा हा पिंड देखील पंच महाभूतांचा वरकरणी दिसणारा हा पिंड देह पंच महाभूतांचा झालेला आहे पंच महाभूतांचं कारण तत्व जर काही असेल तर अहंकार हे आहे कार्य कारण भावानी जर याची ओळख करून घ्यायची झाली तर या पंच महाभूतांवर अभिमान ठेवणारा कोणीतरी या देहामध्येच आहे हा अभिमान ठेवणारा जो आहे तर ते अहंकाराचं तत्व आहे अर्थात या अहंकारापासूनच या पंच महाभूतांचा विस्तार झालेला आहे काही एक कारण तत्व असतं आणि त्या कारणापासून कार्य बनतं गेले अनेक सोमवार मी हा विषय तुम्हाला सांगतो आहे जसं सुवर्ण हे कारण आणि अलंकार हे त्याचं कार्य मृत्तिका हे कारण आणि मातीची विविध प्रकारची भांडी हे त्याचं कार्य कापूस हे मूळ कारण आणि त्यापासून बनलेली वस्त्र अथवा पट तंतू हे सर्व त्याचं कार्य कार्य कारण भावाप्रमाणे या पंच महाभूतांचं कारण अहंकार आहे या पंच महाभूतांना सांभाळून ठेवणारा या पंच महाभूतांवर अभिमान ठेवणारा जो अहंकार आहे त्या अहंकाराने हे पंच महाभूतिक असं क्षेत्र एकत्र झालेलं आहे हा जो अहंकार आहे हा अहंकार देखील पंच महाभूतांचं जरी कारण असला तरी देखील बुद्धीचं कार्य आहे हे जरा नीट समजून घ्या एक कार्य आहे आणि एक कारण आहे पंच महाभूत हे जर कार्य असेल तर अहंकार हे मूळ कारण आहे या कारणापासून पंच महाभूतांचा एकत्रित असा संघात त्याच्यावरचा अभिमान असा दृष्टोत्पत्तीस येतो पण ही अभिमान ठेवणारा जो अहंकार आहे त्या अहंकाराच्या मागं खरी असणारी प्रेरणा बुद्धीची आहे. मूळ बुद्धी, शुद्ध बुद्धी जी भगवंताशी एकरूप होऊन जाते अशा बुद्धीच्या अन्यथा असणारी बुद्धी, की ज्या बुद्धीला एवढा देहानी असणारा जो मी तर तोच खरा वाटतो आणि त्याच्यावरच अभिमान ठेवावा असं वाटतं. वस्तुतः त्या बुद्धीला सर्वत्र परमात्मा भरून राहिलेला आहे असं समजायला हवं. पण तसं ज्या बुद्धीला समजत नाही त्या बुद्धीतून हा अहंकार उदय पावला. म्हणून बुद्धी हे त्या अहंकाराचं कारण आहे आणि अहंकार हे बुद्धीचं कार्य आहे. त्या कार्याचं म्हणजे जे बुद्धीचं कार्य अहंकार ते जर मूळ कारण असेल तर त्याचं कार्य म्हणून पंचमहाभौतिक देह आहे. महाभूतानी अहंकारो बुद्धी, अशा रीतीने बुद्धी हे कारण त्याचं कार्य अहंकार, अहंकार हे कारण त्याचं कार्य पंचमहाभूत. पण ही बुद्धी स्वतंत्र आपल्या पायावर उभी आहे का? तर ते असं म्हणतात की या बुद्धीचं देखील एक कारण आहे, ते अव्यक्तामध्ये जातं. आपली जी बुद्धी आहे ती बुद्धी जी अहंकार बाळगते, मीपणाचा अहंकार बाळगते आणि त्या मीपणाच्या मूळ देहावर अभिमान बाळगते, त्या बुद्धीचं मूळ उगमस्थान अव्यक्तातून होतं. एक तर स्पष्ट आहे की जे व्यक्त असं विश्व आहे त्या व्यक्त अशा विश्वाच्या मुळाशी अव्यक्त असं एक विश्व आहे. अव्यक्तातूनच व्यक्त उदयाला आलेला आहे. व्यक्ताला अव्यक्ताखेरीज स्वतंत्र अशी सत्ता नाही. म्हणून आपल्याला दृग्गोचर होणारी जी बुद्धी आहे त्या बुद्धीची देखील पाळमुळं अव्यक्तामध्ये जातात. त्या अव्यक्तामधून बुद्धी आलेली आहे. महाभूतानी अहंकारो बुद्धी अव्यक्तमेवच. हे जे अव्यक्त आहे हे अव्यक्त इंद्रियांच्या सापेक्ष असं अव्यक्त आहे. आपल्याला जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांच्या ज्या मर्यादा आहेत, जी बुद्धी आहे त्या बुद्धीची जी मर्यादा आहे, त्या मर्यादेमुळं आपल्याला काही गोष्टी अव्यक्त राहतात. पण ज्या गोष्टी अव्यक्त राहतात त्याच गोष्टी या जगताचं मूळ कारण आहेत. त्यामुळं बुद्धीचं देखील मूळ कारण हे अव्यक्त तत्व असं आहे. जे अव्यक्त तत्व बुद्धीचं मूळ कारण आहे तर त्याचा उल्लेख इथं क्षेत्रामध्ये भगवंतांनी केलेला आहे. पाच महाभूत, पंच महाभूत, अहंकार, नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानापाठी, संज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी, असं ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. अज्ञानाच्या पाठीमागं हा लागत नाही असं ज्या अहंकाराला म्हटलेलं आहे तो हा अहंकार नाही. अहंकाराबद्दल ज्ञानेश्वर महाराज संज्ञानाच्या मानगुटीला बसतो असा अहंकार म्हणतात, तो अहंकार हा नाही. तर हा अहंकार अज्ञानी आणि संज्ञानी दोघांनाही सारखाच असलेला असा अहंकार आहे. कधी कधी अज्ञानाचा देखील अहंकार असतो, ज्ञानाचा तर अहंकार असतोच. जसं काही न शिकलेली मंडळी असं म्हणतात की आम्ही शिकलो नाही तेच बरं, हा अज्ञानाचा अहंकार. काय करायच्यात त्या अलीकडच्या मुली, त्याच्यापेक्षा आम्ही बऱ्या असं म्हटलं जातं, हाही अहंकार, हा अज्ञानाचा अहंकार. अज्ञानाचा देखील अहंकार असतो आणि ज्ञानाचा देखील अहंकार असतो. त्यामुळं ज्ञानावर जो ज्ञानाचा जो अहंकार आहे त्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज बोलत नसून मूळ जो अहंकार आहे त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज बोलतायत आता या ठिकाणी आणि भगवंत बोलतायत. महाभूतानी अहंकारो बुद्धी आणि जी बुद्धी आपण गणिताकरता भूगोलाकरता इतिहासाकरता अशी वापरतो तीही बुद्धी नव्हे. त्या बुद्धीची देखील एक मूळ प्रेरणा आहे. त्या बुद्धीची मूळ प्रेरणा म्हणजे या अहंकारावर त्या अहंकाराच्या उगमस्थानी असणारी अशी बुद्धी. सामान्यतः जी बुद्धी आहे ती बुद्धी कमी अथवा अधिक असते असं आपण म्हटलं जातं. आपण मुलांचा आयक्यू काढून आणतो, कुठं हा कमी पडतोय, ज्या ठिकाणी कमी पडेल त्या ठिकाणी आपण सुधारावं त्याचं अशाकरता प्रयत्नही केला जातो. पण ही जी बुद्धी भगवंतांनी सांगितलेली आहे ती बुद्धी मूळ बुद्धी आहे जी अबुद्ध किंवा निरुद्ध अशी जी व्यक्ती आहे आणि जी बुद्धिमान समजली जाते अशी व्यक्ती आहे या दोन्ही व्यक्तींच्या मूलस्थानी असणारी अशी ही बुद्धी आहे. इथं बुद्धीच्या कमी अधिकतेचा प्रश्न नाही, बुद्धी असणं आणि नसणं या व्यावहारिक भाषेचा प्रश्न नाही. ही जी बुद्धी आहे ही बुद्धी अहंकाराची जननी आहे अशी बुद्धी. आणि या बुद्धीच देखील उगम उत्पत्ती ज्या मूळ अव्यक्तापासून होते ते अव्यक्त तत्व. अशा 5, 6, 7, 8 तत्वांचा भगवंतांनी या पहिल्या चरणामध्ये उल्लेख केलेला आहे. एकूण 36 तत्वांचं हे शरीर बनलेलं आहे, क्षेत्र बनलेलं आहे असं इथं निरूपण केलेलं आहे. महाभूतांनी 5 महाभूत अधिक 1 अहंकार अधिक 1 बुद्धी अधिक 1 अव्यक्त 8 तत्व झाली. त्याच्या पुढे ते असं म्हणतात की इंद्रिय आणि दशैकंच 10 अधिक 1 अशी 11 इंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांची स्वतंत्र कामं आहेत आणि प्रत्येक कर्मेंद्रियाचं काम स्वतंत्र आहे आणि प्रत्येक ज्ञानेंद्रियाचं काम देखील स्वतंत्र आहे. जसे डोळे, श्रवण, त्वचा, घ्राण आणि रसद ही सगळी दाटीवाटीनी इथं आपल्या चेहऱ्यावर बसलेली सगळी ज्ञानेंद्रिय आहेत. डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, नाकांनी सुगंध घेतो, कुठल्याही प्रकारचा वास घेणं हे नाकाचं काम आहे, जिभेनी चव आपण घेतो आणि स्पर्श. अशा प्रकारे 5 ज्ञानेंद्रियांचं हे क्षेत्र बनलेलं आहे. तसंच 5 कर्मेंद्रिय आहेत, हात पाय, हाताने आपण काय करतो, सात्विक लोक हात जोडतात. हातांचा उपयोग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जोडण्यासाठी आहे, बाकी काही स्वकर्म करण्यासाठी आहे. कोणी म्हणेल हातांचा उपयोग मारण्यासाठी आहे, तमोगुणी मंडळी. पण हात पाय, पायांचा उपयोग आपल्याला माहितीये कशासाठी आहे. बोलणं, वाणी, गुद, विसर्जन आणि जननेंद्रिय पुनरुत्पादनाची क्रिया अशा प्रकारे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय अधिक 1 म्हणजे मन. मन हे 11वं इंद्रिय म्हणून सांगितलेलं आहे. पुढे त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी वाया मन हे नाव ना तरी कल्पनाची सावे असं केलेलं आहे. एका बाजूनी वाया असं म्हणतात, खोटं असं म्हणतात, आणि एका बाजूनी इंद्रियामध्ये त्याची गणना केलेली आहे. म्हणजे ही जी सगळी कर्मेंद्रिय आहेत त्या कर्मेंद्रियांचं काम मन करतं. जी सगळी ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियांचं काम मन करतं. तुम्ही प्रत्यक्षत चालत नाही पण मनानी चालता. तुम्ही प्रत्यक्षत बोलत नाही पण मनानी बोलता. तुम्ही प्रत्यक्षत खात नाही पण मनानी खाण्याची आठवण करता. तुम्ही प्रत्यक्षत काम करत नाही पण मनानी मात्र पुष्कळ काम करता. मनामध्ये सर्व विश्व जसंच्या तसं भरून राहिलेलं असं आहे. त्यामुळे ती आठ तत्व झाली इंद्रिय आणि दशैकंच ही एकदम अकरा तत्व ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंतांनी सांगितली. अकरा नाठ एकोणीस तत्व झाली. पंच च इंद्रिय गोचरहा आणि प्रत्येक इंद्रियांची पाच पाच अशी कर्म किंवा विषय. पायांचा विषय, हातांचा विषय, प्रत्येकाचा एक विषय अथवा काम असं आहे. कर्मेंद्रियांची आपली आपली कामं आणि ज्ञानेंद्रियांची आपली आपली कामं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ही ज्ञानेंद्रियांची कामं आहेत अथवा विषय आहेत. आणि शब्दामध्ये खूप अडकून पडतो आपण, अतिशय अडकून पडतो. गोड बोलण्यामध्ये जवळपास सर्वजण अडकून पडतात. सर्वांना गोड बोलणं फार आवडतं. गोड बोलण्यामुळं कित्येक अपघात झालेले आहेत. गोड बोलण्यामुळं कित्येक गैरसमज झालेले आहेत. कित्येक लोकांना तर गोडबोले असं नाव देखील पडलेलं आहे. आपण खूप अडकून पडतो. स्पर्शामध्ये आपण फार अडकून पडतो. जाडे भरडे कपडे आणि चांगले तलम असे कपडे आपल्याला माहिती आहे की आपल्याला आपलं सिलेक्शन काय असेल आपल्याला माहिती आहे. रूपामध्ये आपण आणि जिभेमध्ये रसामध्ये तर आपण किती अडकून पडतो. आपलं जीवन जवळपास खाण्याकरता म्हणून झालेलं आहे असं वाटावं इतकं आपण अडकून पडतो. आपल्या लहानपणी कधी आपण कोकणात गेलो असू तिथं आत्याबाईंनी केलेलं पिठलं त्याची चव अजून आपल्या जिभेवर असते. आणि गंधामध्ये देखील आपण चांगलेच अडकून पडतो. इच्छा आपल्या ठिकाणी होणाऱ्या नाना प्रकारच्या इच्छा कामना. ज्ञानेश्वरी वाचावी, भगवद्गीता मुखोद्गत असावी, एकदा तरी गंगेचं दर्शन व्हावं, एकदा तरी हिमालयाचं दर्शन घ्यावं इच्छा आहे. माझ्या मुलासारखा ब्रोकर जे शेअर ब्रोकर पुण्यात दुसरा कोणी नसावा, पहिला नंबर माझ्या मुलाचा असावा. मध्ये आमच्याकडे एक भगिनी आल्या होत्या, त्या असं म्हणाल्या की किती लहान वयात त्यांनी पहिला नंबर मिळवला आहे. आज जर कोणाचं नाव घेत असतील तर माझ्या मुलाचं नाव घेतात. आणि त्यांनी त्याच्या भावालाही फार चांगला तयार केलाय. म्हणजे त्यांचं सगळं बोलणं, सगळ्या इच्छा त्यांच्या मुलांवर इतक्या होत्या की बस. आणि काय तर त्यांनी असं अद्वितीय असा शेअर ब्रोकर बनावं आणि तो बनलेला आहे. आणि केवढ्या उलाढाली करतो, त्याला भूक देखील लागत नाही. दुसरी बाजू कौतुकाने सांगत होत्या, भूक देखील लागत नाही त्याला, जेवत नाही, सारखा विचार चालू असतो. 10-10 लाख रुपये ढकलतो एकेका दिवसात, 10-10 लाख रुपये ढकलतो. आणि 20-25 लाख हरतो पण तरी खचत नाही. इच्छा असा दरोडा झालीन किंवा करंगळीची धार आपला जो कोण देव असेल त्या देवावर माझा दरोडा यशस्वी व्हावा म्हणून करंगळीची धार, करंगळी रक्ताची धार, करंगळी कापून राजस तामस सात्विक अशा इच्छा. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक या सर्व इच्छा क्षेत्रामध्ये आहेत. सर्व प्रकारच्या इच्छा क्षेत्र वागवत. द्वेष इच्छेला अडथळा आला की जी व्यक्ती इच्छेला अडथळा आणते त्याच्या संबंधी निर्माण होणारा द्वेष. द्वेषामुळं आपण ज्याचा द्वेष करतो तर त्याचं तसं काहीही बिघडत नाही, तो जागच्या जागी असतो. त्याची भरभराट उन्नती त्याच्या मार्गाने होते आणि त्याची जर अवगती झाली तर त्याच्या कर्मांमुळं होते. पण द्वेष करणारा किंवा मत्सर करणारा मात्र जळत असतो, रात्रंदिवस जळत असतो, त्याला पाहवत. ज्याच्या संबंधी तो द्वेष करत असतो त्याची उन्नती जर कानावर आली तर त्याला आवडत नाही. सर्व पातळीवर द्वेष भरून राहिलेला असा असतो. मला एकाने सांगितलं की ही जी सगळी राजकीय मंडळी आहेत या राजकीय मंडळींच्या जर जवळ गेलं तर अक्षरशः शिवीगाळ चाललेली असते. शिवीगाळ, कारण दुसरा कसा खाली जाईल, कसा खाली त्याला आणता येईल याचा सतत विचार. किती एकमेकांना पाण्यात पाहत असतात. पण हे झालं राजकीय मंडळींचं. एकदा मी आपल्या कार्यक्रमामध्ये एका मोठ्या गायिका आहेत स्वामीजींच्या माहितीतल्या अशा मोठ्या गायिका, तर मी सूत्रसंचालन करण्यासाठी म्हणून होतो त्या काय गाणार आहेत हे मी समजून घेण्यासाठी त्यांच्याजवळ बसलो. त्यांना विचारलं तुम्ही काय म्हणणार आहात, त्यांनी सांगितलं अमुक अमुक अभंग मी म्हणणार आहे. त्या जो अभंग म्हणणार होत्या त्याच्याच बाजूला अजून एक अभंग होता आणि तिथं आपल्यापैकीच कोणीतरी अशी एक व्यक्ती होती, तर हाही अभंग खूप चांगला आहे असं त्या म्हणाल्या. तर मी सहज म्हटलं की हा अभंग आमची शैला दातार काय सुंदर म्हणते. तर त्यांनी ते पुस्तक मिटून टाकलं. त्या म्हणाल्या मग तिलाच बोलवा गायला. मी म्हणलं मला असं म्हणायचं नाहीये. व्यासपीठावर कार्यक्रम चालू व्हायला 10 मिनिटं अवकाश. त्या म्हणाल्या मी गातच नाही, तिला बोलवा मग शैलाला, चांगली म्हणते. तर सहज आम्ही माझ्या कोणीतरी, मला असं वाटतं की असं पंकज मिलिंद असं कोणीतरी आम्ही बसलेलो होतो, कारण त्यांच्यापैकी कोणी बोलणार देखील होतं. आणि सहज आम्ही असं म्हटलं की काय गाते आणि तोही म्हणाला की आहा. त्या म्हणाल्या की मग नकोच आणि उठून जायला लागल्या तिथून. द्वेष किती असू शकतो, त्या म्हणाल्या नको आता गाणं. मी म्हणलं जा, तुम्हाला जायचं असेल तर जा, कारण याच्याकरता हे इथं चाललेलं नाही. सगळ्यांचे असे तालमाल राखण्यासाठी हा कार्यक्रम नाहीये. या कार्यक्रमातून भावाची निर्मिती व्हावी, या कार्यक्रमामधून आपण सर्वांनी एक एक पाऊल पुढे जावं म्हणून हे आहे. तर फणकाऱ्यांनी तिथं बसून राहिल्या, कारण इतकं अवघड आहे एवढ्या मोठ्या कार्यक्रमातून असं गेलं तर का गेल्या, तर या कारणाकरता गेल्या हेही नको होतं. त्यामुळे थांबून राहिल्या. इच्छा द्वेष सर्व पातळींवर द्वेष असतो. स्वामीजी म्हणत असत की एका प्रवचनकाराच्या कानावर जर दुसऱ्या प्रवचनकाराची महती गेली तर त्याला खपत नाही. त्याला असं वाटतं की असं कसं झालं, माझं काय चुकतंय, माझ्याकडे का लोक येत नाहीत, त्याच्याकडे एवढे कसे लोक जास्त जातात, त्याला चालत नाही. जर अगदी आत रमून राहणारा अंतरंग परमार्थी असेल तर तो या सर्व गोष्टीकडे आत्मभावानी भगवत भावानी असं पाहू शकेल. सर्व प्रकारचा द्वेष आपल्या आतच भरून राहिलेला असा असतो, क्षेत्रामध्ये भरून राहिलेला असा असतो. इच्छा द्वेष आणि इच्छा जशी असते तशी अनिच्छा ही देखील गोष्ट इच्छेमध्येच येते. इच्छा आणि अनिच्छा या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी जरी वाटल्या तरी एकाच क्षेत्रामध्ये इच्छा या नावाखाली येतात. किती गमतीशीर, तर परवा म्हणजे मला असं वाटतं की एक 3 आठवडे झाले असतील, सकाळमध्ये आपण सर्वांनी वाचलं असेल की जेव्हा पहिला वर्ल्ड कप क्रिकेटमधला टूर्नामेंट सुरू झाल्या त्याची उद्घाटनाची मॅच, पहिला वर्ल्ड कप सुरू झाला त्याची उद्घाटनाची मॅच भारत विरुद्ध इंग्लंड अशी झाली. त्या मॅचमध्ये तेव्हा 60 ओव्हरची मॅच असा नियम होता आणि 60 ओव्हर्स मध्ये भारताचा म्हणजे इंग्लंडचा स्कोर 300 झालेला होता आणि त्याच्या विरुद्ध खेळताना भारताचा स्कोर 3 आउट 130 एवढाच झाला. आणि याला कारण काय तर सुनील गावस्कर जो ओपनिंगला गेला तर शेवटपर्यंत आउट न होता त्याच्या 36 रन झाल्या. तर प्रत्येक वर्ल्ड कप जेव्हा होते तेव्हा याची चर्चा होते की असं का तो खेळला असेल, कारण 60 ओव्हर्समध्ये कसोटीमध्ये देखील तो 36 पुढे असे. त्याला काही माहीत नव्हतं का तंत्र की 60 ओव्हर्सच खेळायच्या होत्या, पण 60 ओव्हर्समध्ये आपण वेगाने रन करायला पाहिजे हे त्याला माहीत नव्हतं का? त्याला माहीत होतं. त्याच्यापेक्षा म्हणजे सर्वात वेगाने शतक त्याच्या नावावर आहे, न्यूझीलंड विरुद्ध सर्वात वेगवान शतक सुनील गावस्करनी काढलेलं होतं त्या काळी. आता ते मोडलं गेलं असेल ते रेकॉर्ड समजा, पण इतका वेगाने खेळणारा आणि कसोटीतही ज्याचं रेकॉर्ड तसं नाही अशा व्यक्तींनी 60 ओव्हर्समध्ये 36 धावा का काढल्या? तर खूप दिवस हे कुतूहल होतं आणि जवळपास त्या गोष्टीनंतर 30 वर्षांनी म्हणजे 73 साली पहिली वर्ल्ड कप खेळली गेली का 71 साली, त्याच्यानंतर 32 वर्षांनी गावस्करनी त्याच्या संबंधी गौप्य स्फोट केला. त्यांनी एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत असं लिहिलेलं आहे की त्या दिवशी दुसऱ्या बॉलवर तो आउट झालेला होता. ओल्ड म्हणून बॉलर होता आणि नॉट म्हणून विकेट किपर होता आणि त्याच्या शेजारी फर्स्ट स्लिप मध्ये त्याचा कॅच गेला. पण त्याचा कॅच गेला हे ज्यांनी अडवला बॉल त्याला असं वाटलं की आपण नुसता बॉल अडवलेला आहे. विकेट किपरला थोडी शंका आली, त्यांनी अपील करता करता ओ नो असे उद्गार काढले असं त्यांनी लिहिलंय. आणि तो जो ओल्ड होता त्याला पत्ताच लागला नाही की आपला बॉल कट होऊन कॅच गेलेला आहे. पण म्हणजे अशी विकेट कोणी अपीलच केलं नाही त्यामुळे त्याला कोणी आउट दिलं नाही, अंपायरनी आउट दिलं नाही आणि गावस्कर क्रीजवर उभा राहिला. त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक बॉलवर त्याला असं वाटत असे जर मारण्यासारखा बॉल आला तर तो आधीच आउट झालेला आहे. जी नैतिकता होती ती नैतिकता आड येत होती, एक अनिच्छा निर्माण झालेली होती की खेळण्यात अर्थ नाही, आता आउट होईपर्यंत खेळायचं एवढं त्यांनी ठरवून ठेवलं. चांगल्या बॉलवर आउट व्हायचं. बरं, दुसरा धडा असा गिरवलेला होता लहानपणापासून मुंबईत की विकेट फेकून द्यायची नाही, कसं तरी आउट व्हायचं नाही, हा धडा गिरवलेला होता. आणि त्याला 60 ओव्हर्स कोणी आउट करू शकलं नाही, त्याला आउट करता येईल असा बॉल पडला नाही आणि जे मारण्यासारखे बॉल होते तर ते मारण्याची त्याला इच्छा झाली नाही. त्यामुळे कसं तरी कुठेतरी बॉल ढकलायचा आणि एखादी रन फार तर करायची अशा प्रकारे त्यांनी खेळ केला. ही जी अनिच्छा आहे ही अनिच्छा देखील क्षेत्रामध्येच येते. ही आपली तुम्हाला गमती नाही सांगत, हे काही ज्ञानेश्वरीचं निरूपण नव्हे, पण आपल्याला समजलं पाहिजे की इच्छा जसं क्षेत्राच्या मालकीची आहे तसं अनिच्छा देखील क्षेत्राच्या मालकीमध्ये येते. युद्धस्य वार्ता रम्या म्हणतात तसं क्रिकेट बद्दल देखील आहे. इच्छा द्वेष सुखम दुःखम सुख आणि दुःख अनुकूल वेदनियम सुखम प्रतिकूल वेदनियम दुःखम. जेव्हा अनुकूल वेदना निर्माण होते तेव्हा जे घडतं त्याला सुख असं म्हणतात असं शास्त्र सुखाबद्दल सांगतं. ही अनुकूल वेदना मनाला इंद्रियांच्या करवी शरीरामध्येच निर्माण होते, क्षेत्रामध्येच निर्माण होते आणि त्याला सुख असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र याच्याही पुढे जाऊन किंबहुना सोये जीवू आत्मयाची लाहे तव जे होये तया नाव सुख असं सुखाबद्दल म्हटलेलं आहे. जीव जेव्हा आत्मभावाला प्राप्त होतो तेव्हा त्याला सुख असं म्हणतात. इच्छा द्वेष सुखम दुःखम प्रतिकूल वेदनियम दुःखम. जर प्रतिकूल वेदना संवेदना निर्माण झाली तर त्याला दुःख असं म्हणतात आणि आत्मभावा व्यतिरिक्त वेळेमध्ये एक प्रकारे मनुष्य मात्र दुःखामध्येच असतो. मग त्या दुःखामध्ये त्याचं जे असणं आहे त्याच्यातली ही व्याख्या आहे की अनुकूल वेदनियम सुखम प्रतिकूल वेदनियम दुःखम. पण खरं सुख म्हणजे आत्मभावामध्ये राहणं आणि खरं दुःख म्हणजे आत्मभावापासून वेगळं असणं. आत्मभावामध्ये राहायला देखील एक देहाचा आश्रय करायला लागतो. त्या देहाच्या आश्रयामध्ये राहून देहभावाच्या पलीकडे जाण्याची सोय आहे. देह जर पडला तर साधना करता येणार नाही आणि तशा अंगाने आत्मभावावर जे सुख असतं ते सुख या देहात अनुभवाला येतं तसं अनुभवाला येणार नाही. त्यामुळं सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी या देहाच्या म्हणजे क्षेत्राच्याच संबंधी आहेत आणि क्षराच्याच मध्ये विराजमान अशा आहेत. इच्छा द्वेषः सुखम दुःखम संघातः आणि या सर्वांचा समुदाय संघात. ती लहानपणी एक गोष्ट आपण ऐकली असेल की आंधळी अशी काही मंडळी होती आणि त्यांना हत्ती दाखवला गेला तर ते हत्ती स्पर्शाने पाहतील. ज्यांना शेपूट हातात आली तर ते असं म्हणाले की मोठ्या दोरीसारखं काहीतरी होतं ते म्हणजे हत्ती. ज्यांचा दातांना स्पर्श झाला हत्तीचा त्यांना असं वाटलं की असं शिंगासारखं काही असेल तर ते म्हणजे हत्ती. ज्यांचा पायाला स्पर्श झाला ते म्हणाले की खांबासारखं असं मोठं मोठं काही असतं ते म्हणजे हत्ती इत्यादी. ज्यांचा कानापाशी स्पर्श झाला सुपासारखं असं काही सारखं हलणारं असं असतं ते म्हणजे हत्ती. पण हत्ती म्हणजे या सर्वांचा संघात जसा असतो तसं पंचमहाभूत अहंकार बुद्धी अव्यक्त 11 इंद्रिय त्यांचे असणारे विषय 10 विषय कर्मेंद्रियांचे विषय आणि ज्ञानेंद्रियांचे विषय इच्छा द्वेष सुख दुःख या सर्वांना एकत्रित बांधून ठेवणारं जे तत्व आहे ते तत्व देखील क्षेत्राचं विशेषण आहे. ते देखील क्षेत्रामध्येच आहे म्हणून ते देखील क्षेत्राचीच क्षेत्रामध्येच त्याची गणना केलेली आहे. आता या ठिकाणी जी तत्व झाली ती 34 तत्व झाली. आता दोन तत्व राहिली ती म्हणजे चेता आणि धृती. चेतना हा अजून या सर्वांचा मूलगामी असणारा असा चैतन्याचा भाग. ज्या चेतनेमुळे पंचमहाभूत अहंकार बुद्धी अव्यक्त देखील आपल्याला समजतं ओळखता येतं. बुद्धी सर्व काही जाणते असं नाही तर बुद्धीला देखील जाणणारं असं एक तत्व बुद्धीमध्येच आहे. इच्छा द्वेष सुख दुःख आपल्या ठिकाणी आहेत हे या चेतनेमुळेच आपल्याला समजतं. एवढंच नव्हे तर या इच्छेला कामनेला चेतनेमुळेच बळ येतं. या सर्व क्षेत्राला चेतनेमुळेच खऱ्या अर्थाने बळ येतं. चेतन आणि अचेतन अशा सर्व क्षेत्राला पण हे चेतन म्हणजे मूळ चैतन्य आत्मचैतन्य असं नसून आत्मचैतन्याच्या आधाराने या सर्व क्षेत्राला येणारी चेतना असं त्याचं स्वरूप असतं. कारण आत्मस्वरूप हे क्षेत्राच्या पलीकडचं सांगितलेलं आहे. त्यामुळे इथं असणारा हा जो चेतना हा शब्द आहे हा चेतना शब्द आत्मचैतन्यामुळं आत्मचैतन्याच्या शक्तीमुळं सत्तेमुळं सर्व इंद्रियांच्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी पंचभूतिक अशा देहाच्या ठिकाणी असणारी अशी एक चेतना असं त्याचं स्वरूप आहे. या चेतनेमुळे सर्वांचं कार्य चालतं. आणि धृती धैर्य ही जी धृती आहे हे जे धैर्य आहे ते धैर्य त्याचं वर्णन दुसऱ्या अंगाने जी जी दिशा असं देखील करता येईल. हा देह असावा हे क्षेत्र असावं म्हणूनच या इच्छेपोटी या क्षेत्राच्या ठिकाणी देखील एक धैर्य आहे एक जिजी विषय आहे. त्या जिजी विषयाचा अथवा धैर्याचा उल्लेख या क्षेत्रामध्येच केलेला आहे आपण असावं असं वाटतं, आपण नसावं असं कोणाला वाटत नाही. वाईला आमच्या घरामध्ये वाड्यामध्ये एक बिराड होतं. त्या बिराडामध्ये परस्परांमध्ये नवरा बायको वगैरे अशी फार भांडणं चालत, आणि त्या बाई वारंवार मी आत्महत्या करीन अशी धमकी देत असत नवऱ्याला. एके दिवशी असंच कडाक्याचं भांडण झाल्यानंतर, आषाढाचा महिना होता, मुसळधार पाऊस पडत होता आणि वाड्याचं दार सताड उघडं होतं, जे कडी अडसर वगैरे काही दार उघडच होतं. आमच्या आजीला सहज जाग आली आणि तिने पाहिलं तर ते दार उघडं कसं, म्हणून कोण जागं झालं, कोण बाहेर गेलं, कारण सर्वात शेवटी कडी अडसर केलेला होता. मग ते जे शेजारी होते त्यांना उठवलं तर त्या बाई जागेवर नव्हत्या. मी जीव देईन असं म्हणालेल्या त्या बाई घरात नव्हत्या. इतका मुसळधार पाऊस की बाहेर पाऊन देखील टाकणं शक्य नाही, इतका जोरात पाऊस पडत होता. जवळपास अर्धा पाऊण तास सगळे दारापाशी थांबलेले होते की आता यांना शोधायचं कुठं, बाहेर सगळीकडे अंधार. आणि अगदी अंधारात घाटावरून एक येणारी व्यक्ती दिसली, कंदील आणि छत्री. त्या बाई परत आल्या, नदीला खूप पाणी होतं, जीव द्यायला गेलेल्या होत्या पण कंदील घेऊन गेल्या त्या आणि छत्री घेऊन गेलेल्या होत्या. आणि त्यांना विचारलं की काय कुठं गेलेला होता, तर त्या शर्मिंद्या झाल्या आणि म्हणाल्या की पाणी पाहायला गेलेले होते. कंदील घेऊन रात्री पाणी पाहायला त्या गेलेल्या होत्या असं म्हणाल्या. ही जी जिजी विषा आहे, आपण मरू नये, अगदी मरायची इच्छा झाली तरी देखील तुम्हाला कळलंच नाही पाहिजे तर शक्य आहे, एरवी आत्महत्या फारच कठीण आहे. त्यामुळं आपण जे इच्छेनी अथवा अनिच्छेनी देह धारण करत राहतो, असं जे देह धारण करण्याचं धैर्य आपल्या ठिकाणी असतं, जी जिजी विषा आपल्या ठिकाणी असते, त्याचा उल्लेख इथं केलेला आहे. अशी ही सगळी मिळून 36 तत्व आहेत. याच्यात फार बोलण्यासारखं काही नाही. या तत्वांचं वर्णन मी आत्ता केलं, याच्यावरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्या ओव्या आहेत, तर त्या ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर खूप ओव्या लिहिलेल्या आहेत. एक एक शब्द त्यांच्या हातात सापडला आणि त्याच्यावर त्यांनी 10-10, 20-20 अशा ओव्या लिहिलेल्या आहेत. माझी अशी कल्पना आहे की याच्यावर 150 ओव्या त्यांनी लिहिल्यात की काय, एकदा नीट पाहायला पाहिजे. पण 100-150 ओव्या या श्लोकावर त्यांनी लिहिलेल्या आहेत. या ओव्या आपण पुढच्या वेळेपासून पाहू, पण पुढच्या सोमवारी आपल्या इथं प्रवचन नाहीये, त्यामुळे त्याच्या पुढच्या सोमवारी म्हणजे किती तारीख येते, हातापाशी अशी लावत असत आणि मग देत असत, ही प्रार्थना आहे आणि मग केली जाणारी कृती होती. प्रार्थना अशा रीतीने आपल्या सगळ्या कृतींना व्यापून राहावी. साधनेच्या आधी तर प्रार्थना करावी. पण मी ऑफिसमध्ये जात असेल तर ऑफिसमध्ये काम करायच्या आधी सुरुवातीला कोणाच्याही लक्षात न येता खूप अगदी डोळे मिटून असंच बसायला पाहिजे आणि ते असं बसून प्रार्थना म्हणायला पाहिजे, अवडंबर जेणेकरून निर्माण होईल असं न करता देखील प्रार्थना करता येते. दुसऱ्याचा वाईटपणा, चेष्टा, टिंग ही वाटायला न येता देखील पारमार्थिक जीवन जगता येतं. लोकांना समजताही कारण आहे की तुम्ही प्रार्थना करता आहात, पण तुम्ही प्रार्थना करू शकता. स्वयंपाकाला सुरुवात करायच्या आधी प्रार्थना करून स्वयंपाक करावा. एकदा एका मुलाला, मॉन्टेसरीतल्या मुलाला बाईंनी